नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ येत्या हैदराबाद मुक्तीदिनी केला जाणार. डिसेंबर 2026 पर्यंत शेतकऱ्यांना दिवसा 12 तास मोफत वीज देण्याच्या घोषणेचा मुख्यमंत्र्यांकडून पुनरुच्चार. राज्यातल्या 12 वाणी विहिरींचं जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्याचा सरकारचा निर्णय. अहिल्यानगर बीड रेल्वे मार्गावर आजपासून 3 दिवस जलद रेल्वेची चाचणी. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत पाकिस्तान लढत आणि मराठवाड्यात अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू. आता सविस्तर बातम्या. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ येत्या हैदराबाद मुक्तीदिनी केला जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या फुलंब्री तालुक्यात किनगाव इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राज्यातल्या 352 पंचायत समित्यांमध्ये राबवल्या जाणाऱ्या अभियानात टीबीमुक्त गाव, घरकुल योजना, पाणी योजना, वृक्ष लागवड, सौर ऊर्जा वापर अशा सर्व विभागांच्या कामाचं मूल्यमापन केलं जाणार आहे. यातून चांगले गुण घेणाऱ्या ग्रामपंचायतीला विविध प्रकारचे पुरस्कार देण्यात येतील. या कार्यक्रमाचं सर्व ग्रामपंचायतींमध्ये थेट प्रक्षेपण करण्यात येणार असून विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अंकित यांनी केलं आहे. डिसेंबर 2026 पर्यंत शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देण्याच्या घोषणेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुनरुच्चार केला. काल यवतमाळ इथं 335 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं लोकार्पण तसंच भूमिपूजन केल्यानंतर त्यांनी ही बाब नमूद केली. ते म्हणाले,
महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मोफत आणि दिवसा 12 तास वीज द्यायची हा आपल्या सरकारने निर्णय घेतला आणि त्याकरता आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली. यवतमाळ जिल्ह्याने 35 मेगावॅटचे प्रोजेक्ट हे पूर्ण केले आहे. 14,000 शेतकऱ्यांना आता दिवसा 12 तास वीज मिळणार आहे. पण डिसेंबर 2026 पर्यंत यवतमाळ जिल्ह्यातल्या 100% शेतकऱ्यांना दिवसा 12 तास मोफत वीज ही देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय आणि त्या दृष्टीनं आपलं काम चाललंय.
परभणी तालुक्यात परवा अतिवृष्टी झालेल्या पिकांच्या नुकसानीची काल आमदार राहुल पाटील यांनी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी संजय सिंह यांची भेट घेऊन सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली. शेतकऱ्यांना तातडीनं मदत म्हणून दिवाळीपूर्वीच आर्थिक मदत त्यांच्या खात्यावर जमा करावी अशी मागणी आमदार पाटील यांनी केली. दरम्यान परभणी जिल्ह्यात 9 मंडळात जोरदार पाऊस झाला असून कातनेश्वर मंडळात सर्वाधिक 147 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. राज्यातल्या 12 वाणी विहिरींचं जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी जाहीर केलं. काल मुंबईत बारव संवर्धन संरक्षण याबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बारव जतन संवर्धन आणि उपयोगिता यांची स्पष्ट उद्दिष्टे आणि हेतू असलेला शासन निर्णय जारी करण्यात येईल अशी माहिती शेलार यांनी दिली. दरम्यान मराठवाडा प्राचीन वास्तू संवर्धन समितीचे संयोजक श्रीकांत उमरीकर यांनी या निर्णयाचं स्वागत करत नागरिकांनी या कामात सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. ते म्हणाले,
12वांकडे आपल्याला पाण्याचा दृष्टिकोनही बदलला पाहिजे आणि काही नाही करता आलं तर किमान त्या 12वांमध्ये आपण नव्यानं कचरा तरी निदान टाकू नये. एवढी जरी एखादी गोष्ट सर्वसामान्यांनी पाळली तरी एक खूप मोठी गोष्ट होऊ शकेल. जागोजागच्या वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांना, वेगवेगळ्या व्यक्तींना मी विनंती करतो की आपापल्या परिसरातल्या 12वा शोधा, त्या 12वांची साफसफाई करा, आमच्याकडे त्याची माहिती द्या, शासनाकडे त्याची माहिती पोहोचवा, तुम्ही पाठपुरावा करा आणि जेव्हा जेव्हा असे उपक्रम कुठे होतील त्याच्यामध्ये सहभाग नोंदवा.
राज्यातल्या अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरणाचा प्रारूप आराखडा तयार करण्यासाठी गठीत एक सदस्यीय समितीला 14 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी ही माहिती दिली. पाटणा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. अहिल्यानगर बीड या मार्गावर 17 सप्टेंबरपासून डेमू रेल्वे सेवा सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर अंमळनेर ते बीड या मार्गावर आजपासून पुढचे 3 दिवस जलद रेल्वेची चाचणी घेतली जाणार आहे. या रेल्वे मार्गाजवळ राहणाऱ्या रहिवाशांनी या काळात सतर्क राहावं, रेल्वे मार्गावर चालू नये किंवा जनावरं रेल्वे रुळावर येऊ देऊ नयेत असं आवाहन रेल्वे विभागाकडून करण्यात आलं आहे. मुंबईच्या यशवंतराव चव्हाण केंद्राच्या वतीनं देण्यात येणारा नाधो महानोर साहित्य पुरस्कार नांदेडच्या कवयित्री सुचिता खल्लाळ यांना जाहीर झाला आहे. मुंबई इथं कविवर्य नाधो महानोर साहित्य शेती पाणी पुरस्काराची घोषणा खासदार सुप्रिया सुळे यांनी काल केली. येत्या 26 सप्टेंबर रोजी या पुरस्काराचं समारंभपूर्वक वितरण करण्यात येणार आहे. सुचिता खल्लाळ यांचे पायपोळ, तह हयात, प्रलयानंतरची तळटीप हे 3 काव्यसंग्रह, स्त्री कवितेचं भान काल आणि आज हा समीक्षापर ग्रंथ आणि डिळी कादंबरी प्रकाशित आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. हिंदी दिवस आज साजरा होत आहे. हिंदी भाषेचा प्रसार व्हावा, बोली भाषेत तसंच व्यवहारात वापर वाढावा आणि भाषेचं संवर्धन व्हावं या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो. हिंदी दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा संदेश आज आकाशवाणीवरून सकाळी 7 वाजता प्रसारित होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त 17 सप्टेंबरपासून 2 ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवडा देशभरात साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमात युवकांमध्ये निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी देशभरातल्या 75 ठिकाणी नमो मॅरेथॉन आयोजित करण्यात आले आहेत. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी काल बुलढाणा इथं ही माहिती दिली. त्या म्हणाल्या,
आदरणीय प्रधानमंत्री जी नेहमी फिट इंडियाचा मेसेज हा प्रत्येक कार्यक्रमामधनं ते देत असतात, म्हणून एक नमो मॅरेथॉन आपण ही घेत आहोत की याच्या माध्यमातून आपण एक फिटनेसचा मेसेज देत आहोत आणि त्याचबरोबर आपला देश हा एकत्र आहे, एक युनिटीचा पण मेसेज ह्या मॅरेथॉन मधनं आपण देतोय. त्यासाठी प्रत्येक मतदारसंघामध्ये आपण नमो मॅरेथॉन ही घेणार आहे.
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान सामना होणार आहे. दुबई इथं होणारा हा सामना रात्री 8 वाजता सुरू होईल. दरम्यान या सामन्याविरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं राज्यभर निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईत ही भूमिका मांडली. पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया थांबवण्यासाठी केंद्र शासनानं ऑपरेशन सिंदूर राबवलं, अशा परिस्थितीत पाकिस्तानसोबत क्रिकेट कसं खेळलं जाऊ शकतं असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला. दरम्यान पक्षाच्या महिला आघाडीकडून आज राज्यभर ठिकठिकाणी माझं कुंकू माझा देश हे निषेध आंदोलन राबवण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर महिला आघाडी शाखेच्या वतीनं सकाळी 10:30 वाजता क्रांती चौकात आंदोलन करण्यात येणार आहे. मराठा समाजासाठी लागू करण्यात आलेलं हैदराबाद गॅजेट रद्द करण्याच्या मागणीसाठी लातूर जिल्ह्यातल्या वांगदरी इथल्या गावकऱ्यांनी उपोषण सुरू केलं आहे. वांगदरी इथले आत्महत्या केलेले भरत महादेव कराड यांच्या कुटुंबियांची ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी काल भेट घेत सांत्वन केलं. राज्य सरकारनं ओबीसी समाजाची दिशाभूल केल्याची टीका हाके यांनी यावेळी केली. जालना शहराजवळच्या खडक तलाव खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या 2 युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. काल दुपारी ही घटना घडली. सिद्धार्थ हरबळे आणि जसमित सिंग रिहाल अशी मृतांची नावं आहेत. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. बीड इथं काल लोकन्यायालयात 1301 प्रकरणं तडजोडीनं निकाली काढण्यात आली. प्रलंबित प्रकरणांपैकी 11241 प्रकरणं ठेवण्यात आली होती, त्यापैकी 15,68,00,000 अधिक रकमेची प्रकरणं निकाली निघाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. लातूर जिल्ह्यात लाळ खुरकूत रोगाच्या प्रतिबंधासाठी विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. आतापर्यंत 1,11,994 पशुधनाचं लसीकरण पूर्ण झालं आहे. वीज बिलाच्या थकबाकीसाठी महावितरणनं कायमस्वरूपी खंडित केलेला वीज पुरवठा परस्पर जोडून घेतल्यानं महावितरणच्या जालना कार्यालयानं 30 ग्राहकांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. जिल्ह्यात भोकरदन तसंच बदनापूर या तालुक्यात ही कारवाई करण्यात आली. मराठवाड्यात अनेक भागात होत असलेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ होत आहे, त्यामुळे काही धरणांमधून विसर्ग वाढवण्यात आला आहे. पैठणचं जायकवाडी धरण जवळपास पूर्ण भरलं असून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणाचे 27 दरवाजे 4 फूट उघडून 94,320 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदी पात्रात सोडलं जात आहे. लातूर जिल्ह्यात काल झालेल्या जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तावरजा प्रकल्पाचे 17 मांजरा 2 तर रेणा प्रकल्पाचे 2 दरवाजे काल रात्री उघडण्यात आले, त्यामुळे नदीकाठच्या गावातल्या नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. बीड जिल्ह्यातल्या माजलगाव धरणाचे 3 दरवाजे उघडण्यात आले असून 5,952 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तर वडवणी तालुक्यातल्या ऊर्ध्व कुंडलिका मध्यम प्रकल्पातूनही 1,682 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी कुंडलिका नदीपात्रात सोडण्यात येत आहे. हवामान. राज्यात आज रायगड जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून पालघर, सिंधुदुर्ग, नंदुरबार तसंच धुळे हे 4 जिल्हे वगळता सर्वत्र पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ येत्या हैदराबाद मुक्तिदिनी केला जाणार. डिसेंबर 2026 पर्यंत शेतकऱ्यांना दिवसा 12 तास मोफत वीज देण्याच्या घोषणेचा मुख्यमंत्र्यांकडून पुनरुच्चार. राज्यातल्या 12 आणि विहिरींचा जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्याचा सरकारचा निर्णय आणि मराठवाड्यातल्या अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.